श्रीराम, श्री समर्थांचा मनोबोध आपण पाहतो आहोत. आजचा श्लोक 91 आहे.
नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जे राम वाचा. नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा.
समर्थ काय सांगतायत? नको वीट मानू रघुनायकाचा, असं ज्या अर्थी समर्थ म्हणतात त्या अर्थी रघुनायक म्हणजे भगवंत, त्याच्याविषयी वीट मानणारी मंडळी जगात आहेत, तर ज्यांना आपण नास्तिक मंडळी म्हणतो, देव मानत नाहीत, भगवंत मानत नाहीत, मीच काय तो करता आहे, सर्व काही मीच करणार आहे, आम्हाला कोणाची गरज नाही असं म्हणणारी माणसं आजही आहेत. इथं येतात माझ्याकडे काही वेळा सांगायला की आम्हाला काही परमेश्वराची वगैरे गरज नाही, परमेश्वराचं आमच्या जीवनात काही स्थान नाही, आम्ही आमच्या जीवावर सगळं काही करतो आहोत, वय वर्ष 80. त्यामुळे मी त्यांना सांगते की ठीक आहे, तुम्ही तुमच्याप्रमाणे चाला, उद्या जेव्हा अंथरुणावर पडाल, असं या वेदना होतील, त्रास होईल, काही होईल, तेव्हा मात्र त्याला हाका मारायला जाऊ नका, तेव्हा तो येणार नाही. आधीपासून जर त्याला जोडला असेल, त्याच्याशी संबंध प्रेमाचे निर्माण केले असतील, तर तो आपल्या पाठीशी आहे. आणि इथं देखील त्यांनी अनेक वेळा जे म्हटलं आहे की दासाभिमानी भक्त जर असेल तर त्याची काळजी भगवंत घेतो. जर कुणाला भगवंताची जर का आवडच नसेल, प्रेमच नसेल, तर त्याच्यासाठी काही करायला पाहिजे असं भगवंत मानत नाहीत. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे, नको वीट मानू, तुझं शहाणा असशील तर राय रघुनायकाचा कंटाळा करू नको, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नको, त्याचा तिरस्कार करू नको. काही मंडळी तिरस्कारापर्यंत जातात आणि आपली वक्तव्य मोठ्या मोठ्या भाषणातून करत असतात आणि काही वेळेला त्याचा परिणाम सामान्य माणसावर होतो आणि बुद्धिबोध होतो. त्यांनी त्यांच्यापुरता हा जो विचार आहे आपल्यापुरता ठेवावा, समाजामध्ये असे विकृत मनोवृत्तीचे विचार पसरवू नयेत. म्हणून इथं जे म्हटलं आहे त्यांनी की नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोलीचे. एखादी गोष्ट करू नको असं म्हटल्यानंतर काय करा हे लगेच समर्थ सांगतात. तर ते म्हणतात, वीट तर मानूच नको, पण नुसताही राहू नकोस. तुला जर तुझं कल्याण साधायचं असेल, आनंदरूप जीवन जगायचं असेल, तर अति आदरे बोलीजे राम वाचा. राम नाम वाणीनं अत्यंत आदराने घे. अति आदर ह्या शब्द समर्थांचा किती वेळाला आलेला आहे श्लोकातून, कारण ते पुन्हा पुन्हा सांगतात. पुष्कळ मंडळी नाम घेत असतात पण त्याच्यात आदर नसतो, खरं प्रेम नसतं, भगवंताविषयीची ओढ नसते. नाम घ्यायचं म्हणून घेत असतात, देवाला नमस्कार करायचा म्हणून करत असतात, त्याच्यामध्ये खरं प्रेम नसतं. म्हणून ते सांगतात की देवाला फसवायचं नाही आहे, अति आदर आहे, अत्यंत आदराने अंतःकरणपूर्वक तुम्ही भगवंताचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या. अति आदरे बोली जे राम वाचा. त्याच्यावर ते पुन्हा सांगतायत त्यांना दिलासा देण्यासाठी की राम नाम घ्यायला काही खर्च पडतो का, कष्ट पडतात का? मागेही श्लोक एकदा येऊन गेलेला आहे की राम नाम घ्यायला कष्ट नाहीत, एक दमडी देखील खर्च करावा लागत नाही, तरी माणसं नाम का घेत नाहीत. इथेही त्यांना त्यांनी म्हटलं आहे, नवेचे काही खर्च होत नाही, मुखी सापडे रे फुकाचा. अरे तू नाम घे, तो फुकटचा तुझ्या हातात सापडेल, तुला तो प्राप्त होईल, त्याची कृपा तुझ्यावर होईल. काही करू नकोस, फक्त अंतःकरणपूर्वक त्याचं स्मरण कर, त्याला विसरू नकोस, त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त कर. हे जर केलंस तर तो मुखी सापडे रे फुकाचा. मग काय कर त्याच्यासाठी? करी घोष त्या जानकी वल्लभाचा. तो जानकी वल्लभ प्रभू रामचंद्र, त्यांचा जयघोष कर. हळू म्हण, मनात म्हण, पण जेव्हा शक्य आहे एकटेच आहोत आपण, जयघोष करावा. कुणाचा तरी जयघोष केला जातो, पण कुणाचा जयघोष होतो त्याच्यावर अवलंबून आहे. ज्याचा जयघोष केला जातो, जाहिराती लावल्या जातात, ते केव्हा खाली पडतात त्याचा भरोसा नाही. तसं भगवंताबद्दल नाही आहे. भगवंताचा जयघोष तुम्ही कितीही काल करा, कोणत्याही स्थळी करा, कोणत्याही काळी करा, त्याचा जय अखंडच आहे. त्यामुळे ज्याचा जय त्रिकाला बाधित आहे त्याचा घोष करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे करी घोष त्या जानकी वल्लभाचा. समर्थ म्हणतात, नको वीट मानू रघुनायकाचा, अति आदरे बोली जय राम वाचा, नवेचे मुखी सापडे रे फुकाचा, करी घोष त्या जानकी वल्लभाचा. जय जय रघुवीर समर्थ.